नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानभवनात आगमन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसंच विधिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. सदस्य अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान अवताडे यांची तालिका सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध खात्याच्या मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली. विख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहान कोम, समाजसेविका डॉ श्रद्धा टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेतही शोकप्रस्ताव संमत झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्यानं राज्यातले रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. विधिमंडळ कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. त्यानंतर या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. पशूंची सेवा ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या रायबरेली इथं भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या. पशुवैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपल्या प्रशिक्षण आणि उद्दिष्टांप्रती निष्ठावान राहावं, पशूंना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण भागात आरोग्य मेळाव्यांचं आयोजन करण्यात यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. त्या म्हणाल्या,
पशु कल्याण के लिए नियमित रूप से पशु आरोग्य मेलों का आयोजन होना चाहिए. इन मेलों के तहत गांव-गांव में कैंप लगातार पशुओं की चिकित्सा होने पर पशुओं के साथ साथ समाज भी स्वस्थ रहेगा.
वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसंच वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असल्यानं कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं दाखल झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं. लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. मुसळधार पावसामुळे तात्पुरती स्थगित केलेली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. दरम्यान यात्रा मार्गावरच्या वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. डोंगराळ भागात भूस्खलनामुळे 100+ मार्ग बंद झाले आहेत. गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गासह अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.